रावा श्लोक सहचाळीसावा। यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः। मनवनी विहित क्रिया केली नभे तयाची खूण पाळली जया पासूनिका आली आकाराभूते। जो अविद्येचिया चिंधिया गुंडूनी जीव बाहुलिया खेळवी तसे तिगुनिया अहंकार रज्जू। जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित झाले आहे दीप जात तेजे तैसे। तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी। म्हणवनी तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसायतया। जिये वैराग्य दशे ईश्वराचे निवेध वशे हे सर्वही नावडे जैसे वांत होय। प्राणनाथाचिया आधी विरहणी ते जिनेही बाधी तैसे सुखजात त्रिशुद्धी दुःखची लागे। सम्यक ज्ञान नुदैजता वेधेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधची लाहे। म्हणवनी मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहा तसे यांगी तेणे स्वधर्मु आस्था चांगी अनुष्ठावा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहश्रान्तये। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। नाथ संप्रदायाची सोहम ध्यानाची परंपरा आदिनाथांपासून सुरू झाली। आदिनाथांनी एकांतामध्ये क्षीरसागराच्या परिसरात पार्वती मातेच्या कानावर ती घालत असताना एका माशाच्या पोटामध्ये गुप्तपणे वास करून राहिलेल्या मच्छिंद्रनाथांनी ती ऐकली। या उपदेशाने मच्छिंद्रनाथ तृप्त झाले। त्यांनी गोरक्षनाथांना आणि पुढे गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना ही विद्या सप्रभव दिली। गहिनीनाथांपुढे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज देवनाथ आणि चुडामणी महाराजांपर्यंत ही सोहम ध्यान परंपरा चालत आली। सिद्धचरित्रामध्ये देवनाथ महाराज आणि चुडामणी महाराज हे दोन स्वतंत्र नसून देव चुडामणी नावाचे एकच सत्पुरुष होऊन गेले असा उल्लेख आहे। स्वामी स्वरूपानंद देखील देव चुडामणी असा एकत्रितच उल्लेख करत असत. स्वामी सत्यदेवानंदांनी देवनाथ आणि चुडामणी असे दोन वेगळे पुरुष होऊन गेले असं म्हटलं. स्वामी माधवनाथांनी देखील देवनाथ आणि चुडामणी महाराज असे दोन स्वतंत्र महात्मे होऊन गेले असं म्हटलं. देवनाथ महाराजांची समाधी पैठण मध्ये आहे आणि तिचा नुकताच शोध लागला आणि तिथे समाधी मंदिर देखील आता झालं. तसं चुडामणी महाराजांची समाधी देखील पैठण मध्ये आहे असा उल्लेख देखील काही जण करतातच. अशा प्रकारे देवनाथ आणि चुडामणी महाराजांपर्यंत ही परंपरा चालत आल्यानंतर देगलूर मध्ये राहणाऱ्या गुंडा महाराज देगलूरकर यांच्याकडे ही परंपरा गेली. गुंडा महाराज देगलूरकरांनी नाथ परंपरेमध्ये राहून अनुग्रह दिले. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय देखील चालवला. गुंडा महाराजांचे शिष्य नागपूर येथील रामचंद्र महाराज बुटी हे त्याच्या पुढे या संप्रदायाचे अध्वर्य झाले. रामचंद्र महाराज बुटी आणि महादेवनाथ महाराज हे दोघही गुरुबंधू होते. एकाच वेळेला याचा अर्थ एकाच दरम्यान कदाचित त्यांनी गुंडा महाराजांकडून अनुग्रह घेतलेला होता. कालांतराने प्रसंगवशात दोघांची भेट झाल्यानंतर रामचंद्र महाराजांमध्ये म्हणजे त्यांचा मित्र महादेवांचा रामचंद्र याच्यामध्ये अतिशय फरक पडलेला आहे. तो अत्यंत अंतर्मुख झालेला आहे. तो सोहम भावामध्ये रंगून गेलेला आहे असं महादेवनाथ महाराजांच्या लक्षात आलं. त्यांनी रामचंद्र महाराजांचं शिष्यत्व पत्करलं. दोघांचेही गुरु एक असताना त्यांनी आपल्या गुरुबंधूंकडून शिष्यभावानी परत एकदा परमार्थ सगळा समजून घेतला आणि पुढे महादेवनाथ महाराज एक सिद्ध पुरुष झाले. सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव जवळ चिंचणी म्हणून गाव आहे. तिथं महादेवनाथ महाराजांची समाधी आहे. त्याला समाधी म्हणण्यापेक्षा महादेव मंदिर असं म्हणतात. महादेवनाथ महाराजांकडे त्या काळामध्ये बरीच तरुण मंडळी जमत असत आणि अत्यंत तर्कशुद्ध असा परमार्थ महादेवनाथ महाराज सांगत असत. महादेवनाथ महाराजांकडून हा संप्रदाय विजापूर जवळ तिकोटे म्हणून गाव आहे तिथं असणारे रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्याकडे गेला आणि त्या काळात त्यांनी रामचंद्र महाराजांनी विजापूर कोल्हापूर या पट्ट्यामध्ये एकूण खूप मोठं असं प्रसाराचं सोहम ध्यान प्रसाराचं कार्य केलं. रामचंद्र महाराजांचे शिष्य विश्वनाथ महाराज श्रीखंडे विश्वनाथ महाराज रुकडीकर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर जवळ रुकडीला त्यांची समाधी आहे. विश्वनाथ महाराज रुकडीकरांकडे बाबा महाराज वैद्य म्हणजे गणेशनाथ महाराज हे जायला लागले. त्या काळात तिथं असलेल्या एका बांधत असलेल्या रेल्वेच्या पुलाचं काम चाललेलं होतं. त्या निमित्ताने बाबा महाराज वैद्य त्या भागामध्ये मुक्काम ठोकून होते. नोकरी निमित्ताने त्यांची आणि विश्वनाथ महाराजांची भेट झाली. ते विश्वनाथ महाराजांकडे नियमित जाऊ लागले. पुढे ते या संप्रदायाचे अध्वर्य झाले. गणेशनाथ महाराज हे पुण्यामध्ये राहत असत, म्हणजे नंतर रुकडी किंवा कोल्हापूरहून ते रिटायर झाल्यानंतर पुण्यात आले आणि त्या काळात त्यांनी पुण्यामध्ये एक प्रकारचं संघटनात्मक कार्य करण्याचा प्रयत्न केलेला होता. गणेशनाथ महाराजांचे शिष्य पावसचे स्वामी स्वरूपानंद, स्वरूपानंदांचं सगळं जीवन आणि कार्य पावसमध्ये झालं. अशा प्रकारे फार पूर्वीपासून ही परंपरा आता आपल्या अलीकडच्या काळात आपल्याला माहीत असलेल्या काळात अशी आली. पावसमध्ये स्वामी स्वरूपानंदांची समाधी आहे आणि स्वामी स्वरूपानंद हे महाराष्ट्रातील रमण महर्षी म्हणून इतके अंतरंग अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वामी स्वरूपानंदांकडे स्वामी माधवनाथ म्हणजे बाळासाहेब वाकडे पुण्यामध्ये राहणारे, त्यांच्याकडे हा संप्रदाय स्वरूपानंदांकडून चालत आला. मी जरी एक एक नावं घेत असलो तरी देखील या प्रत्येक सत्पुरुषांचे किंवा सद्गुरूंचे एक एक दोन दोन तीन तीन असे अधिकारी शिष्य होते आणि त्याप्रमाणे या संप्रदायाच्या शाखोपशाखा पसरलेल्या आहेत. जसं विश्वनाथ महाराज रुकडीकरांचे गणेशनाथ महाराज, तसेच काय गोविंद गोविंदनाथ महाराज असं प्रत्येक काळामध्ये होऊन गेलं. स्वामी स्वरूपानंदांचे देखील तीन उत्तराधिकारी होते, त्याच्यातले स्वामी माधवनाथ एक आहेत. अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेनी हा संप्रदाय पुढे चालत आला. या परंपरेमध्ये असणारे सर्व पूर्व गुरु हे भक्तीमध्ये अत्यंत संपन्न आणि ध्यानामध्ये अत्यंत पारंगत असे होऊन गेले. अतिशय भक्तिमय अंतःकरणाचे, तसंच ध्यानयोगी म्हणून ते प्रसिद्ध होते. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुकृपे करून पूर्वसुरींपासून त्यांच्यापर्यंत चालत आलेलं कर्म, भक्ती, ध्यान आणि ज्ञान याचं एकूण वर्म श्रीमद भगवद्गीतेवर निरूपणात्मक टीका करत असताना जी ज्ञानेश्वरी म्हणून ओळखली जाते किंवा भावार्थ गीता म्हणून ओळखली जाते त्या निमित्ताने निरूपण करण्याच्या मिशानी सर्व विश्वाकरता ऐकून खुलं केलं. ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश भगवद्गीतेमध्ये आलेला आदिनाथ श्री शिवशंकर म्हणजे त्यांचे सांप्रदायिक पूर्वगुरु आदिगुरु आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या शिकवणुकीचा समन्वय अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी सांगितली गेली. अर्थात ही सोहम ध्यान साधना ही ज्ञान प्रधान आहे आणि भक्तीने त्याची सुरुवात होते. याच्यामध्ये कर्म, भक्ती, योग आणि ध्यान, कर्म, भक्ती, योग या सर्व अंगांचा विचार केलेला आहे. त्यामुळे सोहम ध्यान साधना ही प्राप्त कर्म करत असतानाच करायची आहे. ही साधना प्रपंच व्यवसाय या गोष्टी सांभाळून करता येते. आपली सगळी कर्तव्य कर्म पार पाडत असतानाही साधना करता येते असं या संप्रदायातल्या सगळ्या पूर्वगुरूंनी सांगितलेलं आहे आणि तशाच प्रकारचं जीवन त्यांनी जगून दाखवलेलं आहे. भक्ती प्रेमादी नामस्मरण आणि या साधनेचा एकमेकांशी विरोध मुळीच नाही. उलट सोहम ध्याना व्यतिरिक्त वेळेमध्ये परमात्म स्वरूपाची भावना करत नामस्मरण या ठिकाणी अपेक्षित आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ओम राम कृष्ण हरी अशा प्रकारचं नाम सांगितलं आणि सर्वच या संप्रदायातल्या पूर्वगुरूंनी ध्यान आणि नाम यांची एक जोड घातलेली दिसते. स्वामी स्वरूपानंदांनी देखील नाम सांगितलं, स्वामी माधवनाथांनी देखील नाम सांगितलं, मात्र सोहम ध्यान सांभाळून भक्तियुक्त अंतकरणाने नामस्मरण देखील ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये करावं अशा प्रकारची त्यांची शिकवण होती. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन, जीव शिवरूपच आहे अशा भावनेने एक हरी म्हणजे परमात्मा आणि आपण एकरूप आहोत, आपलं आत्मस्वरूप आणि परमात्मा एक अशा प्रकारे नाम घ्यायला हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. कर्म भक्ती योग आणि ज्ञान यांचं पर्यवसान परमात्म ज्ञानामध्ये झाल्यानंतर देखील ज्ञानोत्तर भक्ती या संप्रदायामध्ये सांगितली आणि सर्व गुरूंनी ती आपल्या आचरणामधून त्या त्या वेळेला दाखवली देखील. स्वामी माधवनाथ पावस्ते स्वामी स्वरूपानंद अशी आता अलीकडच्या काळात याची ठळक उदाहरणं निश्चितपणे सांगता येतील. ज्ञानेश्वर महाराजांनंतरच्या या संप्रदायातील सर्व अध्वर्यूंच्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी यांच्याविषयी विशेष भक्ती एकवटलेली होती. आदिनाथ श्री शंकरांप्रमाणेच श्रीकृष्ण भक्ती किंवा पंढरीच्या पांडुरंग दैवताविषयी विशेष प्रेम हे या संप्रदायातल्या पूर्वसुरींचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. या संप्रदायातल्या पूर्वसुरींचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व ज्ञानेश्वर भक्त होते आणि ज्ञानेश्वरी प्रमाण मानून या पुढे हा संप्रदाय चालवला गेला. आपल्या वाट्याला आलेली प्राप्त कर्तव्य कर्म आचरत असताना त्या कर्मातून जर ती अबोधानी म्हणजे मीपणाच्या भावनेनी आणि फल भावनेनी जर आचरली गेली तर कर्मबंध निर्माण होतो. कर्मबंध याचा अर्थ देहबुद्धी वाढते, मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण अशा प्रकारची एकूण भावना पाप भावना ही वाढायला, पाप पुण्यात्मक भावना ही वाढायला सुरुवात होते. त्यामुळं अहंकर्तृत्व म्हणजे मीपणाने अहंकारासहित कर्म करणं, तसंच फलभोक्तृत्व कर्माचं फळ भोगण्याच्या इच्छेने एकूण हा कर्मबंध निर्माण होतो. त्याचा परिणाम देहबुद्धी बळकट होऊन जन्म मृत्यूचं चक्र वासनेपोटी पाठीशी लागतं. याच्यातून सुटण्यासाठी म्हणजे कर्मबंध नाहीसा होण्यासाठी प्राप्त कर्तव्य करत असताना आपण देह मन बुद्धी नाही, देह मन बुद्धी ही माझी साधन आहेत आणि मी सच्चिदानंद स्वरूप जन्म मरण रहित असा आत्मरूप आहे असं आत्मस्वरूपाचं चिंतन करावं, तसंच फलहेतूचा त्याग करावा आणि त्याप्रमाणे कर्म करावं असा उपाय भगवंतांनी जो सांगितला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी विण सहजे. पृथ्वीवर वृक्षादिक निर्माण होतात तेव्हा पृथ्वी हे सर्व मी निर्माण केलं अशा अहंकाराखेरीज हे सगळं निर्माण करते आणि तेथींची तिये बीजे अपेक्षिना आणि त्या वृक्षांची फळं वगैरे याचीही अपेक्षा धरत नाही. असं जसं भूमी वर्तन करते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे. पृथ्वीच्या ठिकाणी जो संकल्पाचा संन्यास दिसतो, हे मी केलं आणि त्याचं फळ मला मिळालं पाहिजे असं जसं पृथ्वीच्या ठिकाणी मुळीच दिसत नाही, तसा कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफळाच्या उपभोगाचा संकल्प ज्या ठिकाणी संपतो, संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे. त्या ठिकाणीच योग खऱ्या अर्थाने प्राप्त होतो, योगाचं सार त्या ठिकाणी खरं प्राप्त होत. त्या ठिकाणी मी अज अव्यय अमर सच्चिदानंद आत्मा अशा प्रकारचा बोध सहजच नांदू लागतो. मात्र कितीही लक्षात ठेवून करायचं ठरवलं तरी अशा प्रकारची कर्म हातून घडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अगदी पृथ्वीचं उदाहरण द्या अथवा कशाचंही उदाहरण द्या, आपण आचरण करत असताना आपल्याला हे जमत नाही हे तितकंच खरं आहे. याचं कारण असं की ज्या देह मन बुद्धीकडून आत्म्यामध्ये स्थिर ठेवणारी अशा प्रकारची कर्म घडायला हवीत, ती देह मन बुद्धी तशा संस्काराने सांप्रत आत्ताच्या क्षणी युक्त नाही, देह मन बुद्धीची तशी तयारी नाही. ज्या देह मन बुद्धीच्या नळ्यांमधून ही कर्म वाहणार त्या नळ्याच अशुद्ध आहेत. असं असल्यामुळं ध्यानाचा मुख्य हेतू देह मन बुद्धीला आत्मस्थ राहून कर्म करण्यासाठी घडवणं अथवा तयार करणं हा आहे. म्हणजे आपण आत्मस्थ तर राहायचं पण देह मन बुद्धीनी आपली प्राप्त कर्तव्य कर्म उत्तम रीतीने करावीत, याच्यासाठी देह मन बुद्धीला तयार करणं हा ध्यानाचा मुख्य हेतू आहे. ध्यानाच्या योगाने इंद्रिय मन आणि बुद्धीच्या पलीकडे असणारा आत्मा ठायी पाडता येतो, त्याच्याशी एकरूपता साधता येते आणि अशी एकरूपता साधली की देह मन बुद्धी देखील अशा अलिप्त भावानी कर्म करू शकते, यासाठी ध्यान आहे. जीवनामध्ये बालपणापासून वृद्धत्वापर्यंत किंबहुना देह पडेपर्यंत काही ना काहीतरी लौकिक आणि त्या त्यावेळची महत्वाची अशी विशिष्ट ध्येय ही राहणारच आणि ही ध्येय बदलत राहतात. जसं सुरुवातीला समजा शिक्षण असेल, मग नोकरी असेल, मग घर होणं, विवाह होणं, मुलं होणं, मुलांची शिक्षण होणं, आणि ही यादी आपली आपण मोठी होत जाते, ही संपत नाही. अशा प्रकारचं मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनाचं चरम लक्ष किंवा परम ध्येय हे आत्मदर्शन असंच असलं पाहिजे. आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी ज्या साधनेचा उपयोग आहे अशी साधना म्हणजे ध्यान. भगवंतांनी देखील ध्यानाच्या योगानी इंद्रिय, मन आणि बुद्धी हे उत्तम रीतीने आवरावीत, त्याचप्रमाणे ध्यानाच्या योगाने काम, भय आणि क्रोध आपल्या जीवनातून घालून त्याला ते वीत राग भय क्रोधाः असा शब्द वापरतात, हे घालून द्यावेत. मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा धरावी. देहबुद्धीचा त्याग झाल्याने जन्म मरण चक्रातून बाहेर पडण्याची इच्छा धरावी. अशा प्रकारचा पुरुषच मोक्षाला प्राप्त होतो असा अभिप्राय दिलेला आहे. ज्या ठिकाणी पाचव्या अध्यायामध्ये ध्यानाचं सुतोवाच भगवंतांनी केलं आणि थोडक्यात प्रक्रिया देखील सांगितली, त्या ठिकाणी यतेंद्रिय मनोबुद्धी मुनी मोक्ष परायण विगतेच्छा भय क्रोधा यस सदा मुक्त एव सहा. ध्यानाचा अंतिम हेतू आत्मदर्शन किंवा आत्म्याची साक्षात प्रचिती घेणं असाच आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आपले चित्त व्यापार तसंच इंद्रियांचे व्यापार आणि प्राण व्यापार या तिन्हींचंही नियमन आवश्यक असतं. असं असल्यामुळं ध्यान योगाला भगवद्गीता आत्मसंयमन योग असं नाव देते. सहाव्या अध्यायाचं नाव आत्मसंयमन योग असं आहे. चित्त आणि चित्ताचे व्यापार, इंद्रिय आणि इंद्रियांचे व्यापार आणि प्राणशक्ती आणि प्राणशक्तीचा व्यापार, चलनवलन याच्या नियमनामुळे आत्मशुद्धी निर्माण होते. आत्मशुद्धी घडल्याखेरीज आत्मदर्शन शक्य नाही असा भगवंत अभिप्राय देतात. त्यामुळे भगवंत योगम आत्मविशुद्धये असं सांगतात. योगाचा उद्देश आत्मशुद्धी हा आहे. आत्मशुद्धी याचा अर्थ चित्तशुद्धी, अंतःकरण शुद्धी. सुरुवातीला अशा प्रकारची चित्तशुद्धी आणि अंतःकरण शुद्धी झाल्याखेरीज आत्म्याशी एकरूपता असंभव आहे. ध्यानाचा अभ्यास हा आत्मशुद्धी करता करावा असं त्यामुळे भगवंतांनी सांगितलेलं आहे. स्वामी स्वरूपानंदांनी देखील आत्मदर्शन हाच सोहम ध्यानाचा हेतू सांगितलेला आहे. ते म्हणतात, जीव शिवाचा संयोग हाची माझा राजयोग. जीव शिवस्वरूप होणं याच्याकरताच माझा राजयोग म्हणजे ध्यान आहे. सोहम ध्यानाचा आत्मशुद्धी हा एक उद्देश असल्याचं स्वरूपानंद देखील सांगतात. स्वरूपानंद म्हणतात, बैसोनी एकांती करी सोहम ध्यान तेणे तुझे मन स्थिरावेल. सोहम सोहम ऐसा शब्दाविण जप होता आपे आप चित्त शुद्धी असं स्वामी स्वरूपानंद म्हणतात. सोहम ध्यान साधनेचे यमनियम म्हणून वेगळी गोष्ट नाही. आपण माग जे यमनियम पाहिले तर तेच आचरणात्मक नियम हे सर्व ध्यानाकरता आवश्यक आहेत. त्यामुळं कायिक व्रत आणि मानसिक व्रत म्हणजे नियम आणि यम, त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे जे पाच यम किंवा मानसिक व्रत सांगितलेली आहेत, तसं शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान ही पाच कायिक व्रत किंवा नियम सांगितलेले आहेत त्याचं सुयोग्य परिपालन ही आवश्यकच गोष्ट आहे. त्याच्या खेरीज म्हणजे या यम नियमांच्या चिंतनपूर्वक आपल्याला शक्य तितकं चिंतन, आपल्याला शक्य तितकी अहिंसा, ही शक्यता वाढत जाते अभ्यासाने. आपल्याला शक्य तितकं असते, आपल्याला शक्य तितकं ब्रह्मामध्येच राहून वर्तन करण्याचा निश्चय, अशा प्रकारचं आचरण ही गरजेची गोष्ट आहे. आपण याच्यावरचं निरूपण माग विस्ताराने पाहिलेलं आहे. भगवद्गीतेच्या उपदेशानुसार ध्यानाभ्यासाची जी पूर्वतयारी आहे त्याला गुरुदेव रानड्यांनी भगवद्गीतेने सांगितलेले ध्यान साधनेचे यमनियम असं नाव दिलं. ते म्हणजे वैराग्य भावना, अभ्यास, युक्त आहार विहार, तसंच उद्धरेत आत्मनात्मानम म्हणजे आपल्या देहसंघाताकडूनच प्रयत्न करून आत्मप्राप्ती करायची आहे, त्याच्यासाठी दुसऱ्या कोणाची अपेक्षा धरू नका. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत, आत्मैव ही आत्मनो बंधुः आत्मैव रिपु आत्मनः, असं स्वतःच स्वतःचे प्रयत्न करायचे आहेत, चालायचं आहे जसं त्यांनी, अशा प्रकारे जे भगवद्गीता सांगते. मी एक विनोद वाचलेला होता की बाई साहेबांना मोलकरीण म्हणते की आपले आता छोटे बाळासाहेब जरा चालायचा प्रयत्न करतायत, तर त्यांना आपण पांगुळ गाडा आणूयात का? तर बाईसाहेब फणकर यांनी म्हणतात की माझ्या मुलाला पांगुळ गाड्याची काय आवश्यकता, छोट्या बाळासाहेबांना आता आपण एक मोटर गाडीच घेणार आहोत. असं जसं होऊ शकत नाही, ज्यांनी त्यांनीच चालण्याची गरज आहे. तसंच समत्व किंवा समता अंगी ठसवणं, समत्वाचा यथाशक्य अभ्यास करणं हे भगवद्गीतेने सांगितलेले ध्यानाच्या पूर्वी आवश्यक असे गुण अंगी बाणवण्याचा अभ्यास, असं गुरुदेव रानड्यांनी भगवद्गीतेनुसार असणारे जे यमनियम त्याचा उल्लेख केलेला आहे. मला या ठिकाणी असं वाटतं की याच्या व्यतिरिक्त देखील खूप संत साहित्य ढुंढाळायचं आणि त्याच्यातून तुम्हाला संदर्भ द्यायचे असं माझा निरूपणाच्या माग हेतू नाहीये. तरी देखील समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये जो सर्वोत्तमाचा दास असतो तो कोणत्या गुणांनी युक्त असला पाहिजे याच्याकरता एक 6-7 श्लोकच लिहिले. त्याच्यामध्ये उत्तम उत्तम गुणांची जंत्रीच आहे. यम आणि नियम म्हणजे मानसिक व्रत आणि कायिक व्रत असा अर्थ घेतला तर समर्थांच्या पक्षी असणारे यम म्हणजे मानसिक व्रत मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊनी राहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं समर्थ म्हणतात. खरं म्हणजे हे यमनियमांच्या अभ्यासात हे सर्व येऊन जातं, तरी देखील कधी कधी भाषेमुळं आपल्याला ते जास्त अपील होतं, असं असल्यामुळं मी त्याचा उल्लेख करतो आहे. जो जाणता भक्त आहे तो जाणता भक्तच मनामध्ये आपल्या डोळ्यामध्ये आणि दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये आणि दुसऱ्याच्या मनामध्ये दुसऱ्याच्या हृदयामध्ये श्रीहरी पाहू शकतो. असा पाहण्याचा सराव करणारा आहे तो सर्वोत्तमाचा धन्य असा दास होऊन जाईल असं समर्थ म्हणतात. अशा प्रकारे जाणतेपणाने भक्ती करणं तसंच ते म्हणतात की गुणी प्रीती राखे, ज्या ज्या ठिकाणी गुण आहेत त्या गुणांवर जो प्रेम करतो, कोणाच्या ठिकाणी दयेचा गुण असेल, कोणाच्या ठिकाणी दानाचा गुण असेल, कोणाची सत्प्रवृत्ती असेल, कोणी सत्यवादी असेल, अशा गुणांवर प्रेम करतो, अशा प्रेमामुळे स्वतःच्याही ठिकाणी गुण येतात आणि या गुणांचाच अभ्यास करतो, या गुणांवरच जो प्रेम धरून राहतो वागतो, आणि कर्मू साधनाचा रोज साधना करण्याच्या विषयी जो अत्यंत तत्पर असतो, तसंच ते असं म्हणतात की क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे, तत्व चिंता, संसार चिंता हा शब्द आपल्याला माहिती आहे, देह चिंता हा शब्द आपल्याला माहिती आहे, धन चिंता हा शब्द आपल्याला माहिती आहे, किंवा मुलीचं लग्न व्हायचं असेल, मुलांची लग्न व्हायची असेल तर संबंधित चिंता आपल्याला चांगली माहिती आहे, पण समर्थ असं म्हणतात की तत्व चिंतानुवाद, इथं चिंता म्हणजे चिंतन आहे, तत्वाचं चिंतन आणि तत्वाचा अनुवाद याच्यामध्ये जो वेळ व्यतीत करतो, थोडा तरी वेळ प्रत्येकाने तत्व चिंतनामध्ये आणि तत्वानुवादामध्ये व्यतीत करावा. मी अशी किती मंडळी पाहतो की तत्व चिंतनाचा अनुवाद करत असतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, असं समर्थ म्हणतात. काहीतरी लिहितात, वाचन करतात, त्याच्यातलं सार ग्रहण करतात. मुख्यतः तत्व म्हणजे परमात्मा, परमात्म्याचं लक्षण, महावाक्य चिंतन, हे तत्व. पुढे ते असं म्हणतात की न लिंपे कदा दंभवादे विवादे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. जो तत्वाचं चिंतन करतो आणि तत्वाचं अनुवाद करतो, त्याला दुसरा जो तत्वचिंतक भेटतो त्याच्या तत्वचिंतनातल्या त्रुटी समजतात. ही फार अडचण आहे. आपलं तत्वचिंतन तर आपल्याला समजतं, पण दुसरा कसा तिथपर्यंत पोचलेला नाहीये आपल्या चिंतनापर्यंत, हे त्याला फार समजतं. असं असल्यामुळं तो स्वतःला अजून हे प्राप्त झालेलं नाही हे विसरून एका दंभानी त्याच्याशी वादाला प्रवृत्त होतो. समर्थ असं म्हणतात की हा सर्वोत्तमाचा दास अशा प्रकारच्या दंभवादामध्ये आणि विवादामध्ये कधीही गुंतत नाही. न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा. मग तो बोलतच नाही का? तो बोलतो, तो उगमाचा सुख संवाद करतो. आपण कुठून आलो, आपण कोण आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत, अशा प्रकारच्या वार्ता तो करतो, पण त्याचं स्वरूप सुख संवाद असं असत. जर दुसऱ्याची त्रुटी दिसली तर त्याच्यावर तुटून पडला आणि त्याला परास्त करेपर्यंत त्याच्याशी भांडत राहिला, असं असं करणं खोट. त्याच्याऐवजी तो उगमाचा सुख संवाद नेहमीच जो योग्य याच्यासाठी बोलण्यासाठी भेटेल त्याच्याशी करतो, आणि त्या सुख संवादामुळं त्या तत्वचिंतानुवादाचा अजून एक सुखाचा, समाधानाचा, शांतीचा असा अनुभव घेणारा होतो. तसंच मानसिक व्रत सांगत असताना ते असं म्हणतात की दीनाचा दयाळू, जे दीन असतील त्यांचा तिरस्कार करत नाही, तर दीन लोकांना हिडीसपिडीस करणारे फार असतात. आपल्यापेक्षा जरा श्रेष्ठ, आपल्यापेक्षा श्रीमंत, आपल्यापेक्षा विद्वान, तर त्याच्यापाशी किती प्रेमाने बोलतील, आदराने बोलतील. आणि जो दीन असेल त्याच्या ठिकाणी हा दयावान असतो असं समर्थांनी म्हटलंय. दीनाचा दयाळू, मनाचा मवाळू, दीनाच्या ठिकाणी त्याचं मन दयाशील असत आणि मवाळ असत. आपलं उलट्या ठिकाणी मवाळ असत. मी गोष्ट वाचली ती की मुल्ला नसरुद्दीन एकदा खरेदीला कुठं गेला होता गाढवावर बसून, तर त्याच्या गाढवाला खरेदी होईपर्यंत कोणीतरी सगळा ऑइल पेंट फासून टाकला. तो बाहेर आला तर त्याने पाहिलं गाढवाला ऑइल पेंट लावलेला. तो अतिशय संतापला. त्याने विचारलं की कोणी हे कृत्य केलं, तर शेजारी एक बार होता. या मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टी रजनीशांनी सांगितल्या म्हणून मला इथं बार शब्द वापरायला लागतोय. तो तिथं गेला आणि त्यांनी दरडावून विचारलं की माझ्या गाढवाला ऑइल पेंट कोणी दिला, त्यांनी माझ्या समोर यावं. तर एक फारच मोठा धिप्पाड मनुष्य त्याच्या समोर आला आणि मुल्लाला म्हणाला की मग काय म्हणणार. मुल्ला म्हणाला नाही, पहिला हात वाळत चाललाय. जर दुसरा हात द्यायचा असेल तर तुम्हाला आठवण करून द्यायला आलोय. असा मनाचा मवाळू आपण धटिंकणापाशी होतो. समर्थ म्हणतात हा दीनापाशी दयाळू आणि मनानी मवाळ राहतो. दीनापाशी स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा. हे समर्थांनी सांगितलेली मानसिक व्रत अशी आहेत. याचा अभ्यास खरंच करावा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थांनी काही आचरणात्मक नियम ज्याला म्हणू अशाही गोष्टी सांगितल्या. ते असं म्हणतात सदा देव काजी झिजे देह जाचा. देव कामाच्या ठिकाणी ज्याचा देह नेहमी झिजतो, ही झिजण्याची पद्धत देखील आपल्या प्रकृतीगणिक आहे बर का. पण सर्व प्रकार चांगले आहेत, पण नेहमी देव कामासाठी म्हणून किंवा गुरु कार्यासाठी म्हणून आपला देह झिजवावा, झिजवल्याशिवाय सोडू नये. कारण आपण संसारामध्ये झिजवतच असतो. मी असं पाहतो आपल्या इथं देखील कोणी ऑफिसमध्ये काम करत असतात, जे ज्यांना अकाउंट्स माहिती आहेत अशी मंडळी सेवा म्हणून अकाउंट्सची काम करत असतात. तुम्हाला एक कल्पना देतो, दैनंदिन केंद्र जे आपलं आहे ते दैनंदिन केंद्र स्वामीजी असल्यापासून बर का, म्हणजे 1985 साली आपली केंद्र सुरू झाली. 85 सालापासून ते आज अखेरपर्यंत साडेसात वाजता प्रार्थनेला सुरुवात झाली, विलास व झालेली आहे. अगदी अपवादात्मक वेळा मला आठवतात की ज्या वेळेला ट्रॅफिकमुळे स्वामीजींना देखील गुरुवारी केंद्रात यायला उशीर झाला. मला सुद्धा झालेला आहे, होतो, कारण इथून अंदाज येत नाही. पण त्यावेळेला त्याची प्रार्थना कधीही चुकली नाही. प्रार्थना साडेसातला बरोबर सुरू होणं हे देवकाजी देह झिजण्याचं लक्षण आहे. नाना सुषमा आता कोबजे काका माणिकताई भुगावला जे जाऊन राहिले हा देह देवकाजी झिजवण आहे इथल्या ज्या अनेक समित्या आणि कार्य चालत एवढंच नव्हे तर आपल्या इथल्या एक भगिनी सगळे लोक गेल्यानंतर संडास बाथरूम घासतात आणि मग घरी जातात. माझं सगळीकडे लक्ष असत, मी फार स्तंभित होतो, समाधानही वाटत. काही ना काहीतरी सेवा ही जरूर असावी आपल्या जीवनामध्ये आणि मग हे देवकाज जे आहे ते देवकाज म्हणजे एकूण आपली शरीर यात्रा आहे. आपल्या शरीराचं असणं हेच देवकाजासाठी आहे असं असल्यामुळं मग आपल्या स्वधर्म कर्मामध्ये कर्तव्यामध्ये देखील देह झिजवणं कर्तव्य म्हणून आपण संसारातल्या सर्व घटकांना आपल्या पत्नी करता पत्नीनी पती करता मुलांकरता मुलांनी आई वडिलांकरता देह झिजवणं हेही देवकाजी देह झिजवणं आहे. म्हणून सुरुवात सद्गुरूंपासून करावी आणि स्वकर्मापर्यंत यावं. आणि हे समर्थ असं म्हणतात की सदा सदा देवकाजी झिजे देह जाचा सदा राम नामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले तेही याच कर्मानी आलेले आहेत. स्थूल सेवा मग नामस्मरणाची सेवा आणि स्वधर्म कर्म स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ही ध्यानाची पूर्वतयारी आहे असं मी समजतो. ध्यान एकदम येऊन ध्यानाला बसल्यानी होईल असं नाही, आपली इच्छा असल्यामुळे होईल असं नाही. त्याच्यासाठी आपली जी देह मन बुद्धीची तयारी आहे सदा बोलण्यासारखे चालत आहे. जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे असं समर्थ म्हणतात. बोलणं आणि चालणं याच्यामध्ये अंतर असता कामा नाहीये. अनेकी सदा एक देवास पाहे अनेकांमध्ये एकच देव आहे असं पहावं. जसं अनेक देवांमध्ये एक देव पहावा गुरुदेव. देव खूप आहेत पण मी सर्व देवांमध्ये माझ्या गुरूंना पाही आणि गुरूंना सर्व देवांमध्ये पाहता आलं की मग सर्वांमध्येच माझ्या गुरूंना पाहिन एका देवाला पाहिन. मग देव आणि मनुष्य मात्र असा फरक करणार नाही अशी बोधाची पातळी उंचावत न्यावी. सगुणी भजे आणि सगुणाचं भजन करतो याचे काय पायचे पायचे याच्या आत कुठं चैतन्य आहे असं नाही. त्याचे पाय चेपले म्हणजे तुझ्या आतलं चैतन्य सुखावेल. तू करून तर बघ ते नम्र होईल ते ज्ञानाच्या ग्रहणाकरता योग्य होईल. तू समजतोस तसं तो केवळ दगड आहे मग तूही दगडच आहेस तू तरी कोण आहेस. त्यामुळं सगुणाबद्दल अत्यंत प्रेम राखून सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. मात्र सगुण एवढाच परमात्मा आहे असं त्याला भ्रम नाहीये. तो चांगला जाणता भक्त आहे त्याला आत्मा काय निर्गुण देव काय हे माहितीये. तरी देखील तो सगुणाला भजतो आहे थोडाही भ्रम न ठेवता. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा आर्जवी सर्वांशी अर्जव ठेवून बोलतो, सरलता ठेवून बोलतो, प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी, विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, अशा गुणांचं चिंतन केलं तर मग ते खूपच शास्त्रीय पद्धतीने सांगितलेले अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य काय यादी आणि काय त्याचंय, पण हा जर स्पर्श झाला तर त्या गुणांना आपण थोडा द्यावा, ते शास्त्र आहे आणि हे शास्त्रच आहे पण हे प्रॅक्टिकल आहे, अशा अशा पद्धतीने जर आपण पूर्वतयारी करत असू आपल्या सर्व जीवनामध्ये तर मग ध्यान सोपं आहे, ध्यान अवघड नाहीये। आपली वेळ संपली, आता पुढच्या वेळेपासून ध्यानाची थेट प्रक्रिया सांगायला मी सुरुवात करेन। मला ही आधीची प्रवचनच अवघड होती, कारण चांगलं ते लिहून आणून शास्त्रीय शब्दांमध्ये इकडे तिकडे तुम्हाला ऐकायलाही जरा अवघडच होतं ते, हे मला समजत होतं। पण कधी कधी असं असतं की ते तसंच समजून घेण्याला पर्याय नसतो, प्रत्येक गोष्ट ही त्या त्या पद्धतीने आपण अभ्यास करणं हे गरजेचं असतं, त्याच्या संज्ञा समजून घेणं हे गरजेचं असतं। असं असल्यामुळं आता आता आपला नेहमीचा विषय सुरू होईल की जो आपण नेहमी करतो, नेहमी तुम्ही ध्यान करता, त्यामुळे ध्यानाविषयी तुमच्या समोर बोलायला मला फारच फारच समाधान वाटेल। तशा प्रकारे ध्यानाची प्रक्रिया, पण जी विभागून विभागून सांगितली गेली आतापर्यंत जाते, कधी प्रश्नाच्या अनुरोधाने, कधी एखाद्या निरूपणाच्या योगाने, पण संपूर्ण सांगितलं जाणं हे एका बैठकीत घडत नाही। आता प्रवचनांच्या योगाने आपण ते समजून घेणार आहोत। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। हरि 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 स्वामीजी नारायण। बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।